ब्रज की जय। आज रामनवमीचा पवित्र दिवस आहे। रामनवमीच्या दिवशी स्वामीजी त्यांच्या घरी राम विजय ग्रंथाची पोथी वाचत असत, त्याच्यातला राम जन्माचा भाग ते वाचत असत। आणि त्या दिवशी त्यांचं एक आगळं वेगळं रूप सर्वांना पाहायला मिळत असे। ते एरवी खूप भावविभोर किंवा भावविवश होत नसत, पण ही पोथी वाचताना त्यांचा भाव त्यांना आवरत नसे। मी 1977 सालापासून त्यांनी देह ठेवेपर्यंत त्यांच्या मुखातून ही पोथी ऐकली। स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर आपल्याकडे त्यांनी वाचलेल्या पोथीची व्हिडिओ कॅसेट आहे, त्याच्यावरून आपण व्हीसीआरही करून घेतली, व्हीसीडी करून घेतली, तरी देखील तेव्हाची जी क्वालिटी होती चित्राची आणि आवाजाची, तर ती कालांतराने एकतर कमी होती आणि कालांतराने ती घसरत गेली, त्यामुळे मग पुढे ती नीट दिसेनाशी झाली। त्याच्यावर मुंग्या आल्यासारखं व्हायचं किंवा काही डिस्टर्बन्स यायचा। तेव्हापासून म्हणजे स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर एक 4 वर्ष गेल्यानंतर ही मी पोथी वाचायला सुरुवात केली। श्रीधर स्वामी महाराजांनी या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे। ज्यांनी शिवलीलामृत लिहिलं ते हे श्रीधर स्वामी महाराज आहेत। आज रामचंद्रांच्या जन्माबरोबरच खरं तर समर्थांचाही जन्म झाला। रामचंद्रांचाच अवतार असं ज्यांना म्हटलं जातं। रामचंद्रांच्या जन्माचा दिवस आणि वेळ हीच समर्थांच्या जन्माचा दिवस आणि वेळ, तसंच भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा दिवस आणि वेळ तीच ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचा वेळ आणि दिवस ही तोच। म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे भगवान श्रीकृष्णांचे अवतार किंवा ज्ञानेशो भगवान विष्णू असं ज्ञानेश्वरांबद्दल म्हटलं जातं। तसं समर्थांचीही स्मृती आजच्या दिवशी झाल्याखेरीज राहत नाही। या जन्माची कथा अशी आहे की अयोध्येमध्ये दशरथ राजा राज्यकारभार करू लागला। त्याच्या अनेक राण्यांपैकी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या मुख्य राण्या होत्या। सुमित्रा ज्ञानी होती, कौसल्या भावनाशील होती आणि कैकेयी आवडती असली तरी तिचं वर्णन संशयी किंवा दुराग्रही असं केलं गेलं। तशा स्वभावाची ती होती। राजा दशरथ अत्यंत विवेकानी राज्य करत असे, त्याचा पराक्रमही मोठा होता आणि केवळ शब्दवेधानी देखील तो अचूक शरसंधान करत असे। एकदा दशरथाला स्वप्न पडलं की त्याच्या हातून दोन पुरुष आणि एक स्त्रीचा अकारण वध घडला. त्यांनी या दुःस्वप्नाबद्दल कुलगुरू वसिष्ठांना विचारलं असताना ते असं म्हणाले की शिकार करून तीन प्राणी मारून आणणं म्हणजे स्वप्न शांती होईल असा उपाय वसिष्ठांनी दशरथाला सुचवला. त्याप्रमाणे राजा शिकारीला गेला. अंधार पडेपर्यंत शिकार मिळाली नाही. पहाटेच्या समयी झाडावर मुक्काम ठोकून बसलेल्या दशरथ राजाला पाण्यातून बुडूबुडू असा आवाज आला तेव्हा अंधारात आवाजाचा वेध घेऊन त्यांनी बाण सोडला. त्याला मानवी किंकाळी ऐकू आली. दशरथांनी जवळ जाऊन पाहिलं तर एक तरुण घायाळ होऊन पडलेला होता. मरते समयी मी श्रावण आई वडिलांना कावडीत बसून तीर्थाटनाला निघालो होतो. त्यांना तहान लागली म्हणून पाणी नेण्यासाठी आलो. आता मी काही केलं जगत नाही तरी माझ्या जन्मदात्यांना हे पाणी नेऊन द्या असं सांगून श्रावणाने प्राण सोडला. अनपेक्षित आपल्या हातून हत्या घडली त्यामुळे दशरथ व्यथित झाला. कमंडलूत पाणी घेऊन श्रावणाच्या आई वडिलांपाशी आला. पाणी देऊ केलं पण आपला मुलगा बोलत नाही याची शंका येऊन त्यांनी कारण विचारलं. तरीही तो गप्प बसला. तर इतक्या पहाटे किंवा रात्री तुला पाणी आणण्यासाठी पाठवलं म्हणून तू नाराज झालास का अशी त्यांनी विचारणा केली. आणि तू बोलेपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही असं ते म्हणाले. तेव्हा दशरथांनी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. श्रावणाचे आई वडील हे वृद्ध होते आणि अंध होते. तेव्हा पुत्रवियोगाने अंध माता पित्यांनी हंबरडास फोडला आणि दशरथाला शाप दिला. पुत्रवियोगाने आम्ही आमचे प्राण सोडत आहोत त्याचप्रमाणे पुत्र पुत्र असं म्हणत तुझाही अंत होईल असा शाप दशरथाला मिळाला. त्या दोघांनी आपली जीवनयात्रा संपवली. या शापामुळे आपल्याला पुत्र संतान नाही हे दुःख क्षणभर दशरथ विसरला. त्याच्या असं लक्षात आलं की या शापामुळे आपल्याला पुत्र होणार की काय असा एक आशेचा किरण त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि काही काळांनी देव दानव युद्धामध्ये दशरथाला पाचारण केलं गेलं तेव्हा शुक्राचार्यांमुळे देवतांचा पराभव झालेला होता. दशरथ इंद्राची मदत करण्यासाठी म्हणून सरसावला. त्यावेळेला आपला सारथी मातली रथ घेऊन इंद्राने दशरथाला बोलावून घेतलं. पतीसमवेत कैकेयी देखील युद्धावर गेली. ती योद्धा होती. तिला शस्त्रविद्येचं ज्ञान होतं. दशरथाच्या अतुल पराक्रमामुळे राक्षस राज वृषपर्वा त्याचा पराभव झाला. त्यावेळेला शुक्राचार्यांनी दशरथावर अनेक प्रकारांनी दिव्य बाण सोडले. त्याच्या रथाचा आस मोडून टाकला. ते पाहून कैकेयीनी आपल्या खांद्यावर रथ तोलून धरला. राजाच्या लक्षात आलं नाही शुक्राचार्यांवर एक तेजस्वी बाण सोडून त्याचा रथ मोडून दशरथांनी त्याचा मुकुट जेव्हा उडवला तेव्हा शुक्राचार्य वृषपर्वा आणि त्यांचं सगळं सैन्य पळून गेलं. देवतांनी दशरथाचा जय जयकार केला तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं. त्याला आश्चर्य वाटलं की कैकेयीच्या प्रसंगावधानामुळे केवळ आपल्याला विजय मिळाला हे जाणून त्यांनी आपल्या पत्नीला दोन वर मागितले. तेव्हा आज नको, जेव्हा गरज भासेल तेव्हा मी ते मागून घेईन असं कैकेयीनी उत्तर दिलं. युद्धात झालेल्या शौर्याबद्दल इंद्रांनी आणि देवगुरूंनी दशरथाचा गौरव केला आणि त्याला पुत्र नाही ही आंतरिक खिन्नता ओळखून तुझ्या पोटी श्री विष्णू अवतार घेऊन येणार आहेत. ब्रह्मचारी असलेल्या विभांडक ऋषींचा पुत्र असलेला विभांडक ऋषींचा पुत्र ऋष्यशृंग याला पौरोहित्य करायला सांगून पुत्र कामेष्ठी यज्ञ कर असा निरोप दिला. दशरथांनी यज्ञ केला. यज्ञाच्या समाप्तीची पूर्णाहुती यज्ञामध्ये टाकताच प्रत्यक्ष यज्ञ देवता प्रकट झाली आणि दिव्य पायसानी भरलेलं पात्र प्रसाद म्हणून ऋष्यशृंगाला त्यांनी दिलं आणि त्याचे तीन समान भाग करून तीनही राण्यांना द्यायला सांगितले. त्याने ते पात्र कुलगुरू वसिष्ठांकडे, वसिष्ठांनी दशरथाकडे सोपवलं. दशरथांनी त्या पायसाचे तीन समान भाग केले आणि कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीला ते दिले. त्यावेळेला पायसाचा भाग पहिल्यांदा मला द्यायला पाहिजे होता असं म्हणून कैकेयी रुसून बसली, रागावली. दशरथ तिची समजूत काढू लागला. तेवढ्यात तिच्या समोर असलेला तिच्या वाटणीचा पायसाचा भाग एका घारीनी झडप घालून क्षणार्धात उचलला. मंडपामध्ये एकच हाहाकार माजला. कौसल्य आणि सुमित्रेनी आपापल्या वाट्यातला अर्धा अर्धा हिस्सा हा कैकेयीला देऊ केला. यज्ञ संपन्न झाला. तिन्ही राणी गर्भवती राहिल्या आणि इकडे कैकेयीच्या हातातला पायसाचा भाग नेणारी घार ऋष्यमुख पर्वतावर आली. तिथं वानरराज केसरी त्याची अंजनी नामक पत्नी आपल्याला चिरंजीव प्रतापी वज्रदेही आणि भक्त असा पुत्र व्हावा म्हणून भगवान शंकरांची आराधना करत होती. शंकराच्या कृपेनी आणि वायुदेवाच्या प्रभावामुळे पायसाचा भाग घारीच्या पकडीतून निसटून खाली पडला. तोच पूजा करत असलेल्या अंजनीच्या ओंजळीत आला. तो प्रसाद म्हणून तिने ग्रहण केला. तीही गरोदर राहिली आणि कालांतराने तिला एक अतिशय तेजस्वी पुत्र झाला. त्याचं नाव मारुती असं होत. आणि इकडे कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या तिन्ही राण्यांच्या उदरातील गर्भ हा वाढत होता आणि रामजन्माची कथा दशरथांनी आपल्या तिन्ही राण्यांना डोहाळे विचारले तेव्हा कौसल्या रामरूप झालेली, सुमित्रा आपल्याला होणारा पुत्र हा रामाची सेवा करणारा असावा आणि कैकेयीनी कौसल्य आणि सुमित्रेच्या मुलांना माझ्या दृष्टीआड रानात पाठवावं, वनात पाठवावं, अशा प्रकारचे डोहाळे व्यक्त केले. आणि मग राजा दशरथ अतिशय व्याकुळ झाला, कौसल्य कैकेयीची अशा प्रकारची इच्छा पाहून दुःखी झाला. यथावकाश रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला ती रामकथा आता आपण या अध्यायामध्ये ऐकणार आहोत. तत्पूर्वी सुरुवातीला सद्भक्त अभिजित हळबे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा हा भंग म्हणेल आणि मग मी पोथी वाचनाला सुरुवात करेन.
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची एकाजा, भक्ताची एकाजा पावतसे, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पावतसे महासंकटी निर्वाणी, पावतसे महासंकटी निर्वाणी, पावतसे महासंकटी निर्वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी उच्चारिता, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची एकाजा, भक्ताची एकाजा पावतसे आरंभिवंतीन अयोध्येचा राजा उच्चारिता राम होय पापक्षय उच्चारिता राम 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 उच्चारिता राम होय पापक्षय उच्चारिता राम 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 सगपद नि सगपद द नि सगपद नि सनिध उच्चारिता राम होय पापक्षय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्यभूमी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी 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 वंदीन अयोध्येचा राजा पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापिया नठावे पापिया नठावे पापिया नठावे काही केल्या आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन आरंभी वंदीन अयोध्येचा राजा काही केल्या तुझे मन पालटे ना मन पालटे ना काही केल्या तुझे मन पालटे ना मन पालटे ना मन पालटे ना काही केल्या तुझे मन पालटे मन पालटे ना काही केल्या तुझे मन पालटे ना मन पालटे ना काही केल्या तुझे मन पालटे ना मन पालटे ना काही केल्या तुझे मन पालटे ना मन पालटे ना दास म्हण जन दास म्हण जन सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची एकाजा भक्ताची एकाजा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा।
खूप छान। हरी हरी। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याम नमः। चतुरश्रुते करीति प्रश्न तृतीयाध्यायी हनुमंत जनन सांगितले तुवा संपूर्ण कथा अद्भुत नवलची आणिके पुराणी साचार हनुमंत जन्म कथा प्रकार वेगळाची असे विचार पृथक पृथक कथियेला तरी पुराणांतरी विपरीत कथा पडावया काय निमित्त याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समस्ता कळावया ऐसे श्रुतियांचे वाग्जाळ परिसोनिया कवी कुशळ शब्द बोले अतिरसाळ परिसा सकळ श्रोते हो अनादि सिद्ध अवतार माळा जगदीशे गुंथिल्या अवलीळा जैसे तरंगा पूर्वी जळा व्यापोनी असणे की जैसी रहाट घट माळिका तेवी हे अवतार चरित्र देखा की भगणे मित्र मृगांका प्रदक्षिणा करणे मेरूची की जपमाळेचे मणी तेची येती परतोनी तैसे अवतार ब्रह्मांड भुवनी फिरती माळे सारिखे तरी कल्प परत्वे अवतार जे जे वेळे जे जे चरित्र तैसेची बोलिला सत्यवती कुमर कथा साचार तितुक्याही एके अवतारी वर्तले एक तो दुसरे अवतारी विशेष कौतुक तरी तितुके ही सत्य देख विपरीतार्थ न मानिजे रणामाजी एकांग वीर तैसा जाणिजे कवीश्वर बहुत श्रोतयांचे भार परम चतुर सागर जे सभानायक प्रवीण अत्यंत करी संदेह धनुष्य घेत प्रश्नाक्षर शर सोडित आशंका समय लक्षोनी मग धैर्य ठाण कवीने मांडून चढविले स्फूर्तीचे शरासन शास्त्र संमतीचे बाण सोडी अभंग अनिवार सत्व ओढी काढूनी सत्वर क्षमावेशे सोडी शर परम कौशल्ये साचार प्रश्न बाण छेदित श्रोत्या वक्तयांचे संधान तटस्थ पाहती विचक्षण धन्य धन्य रे म्हणोन तर्जनी मस्तक डोलविती आवेशा चढले दोघे जण सप्रेम करीती नामस्मरण तो घनघोष ऐकून आशंका श्वापदे दूर पळती वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थ गौरव मुख लख लखित पद्यरचना पक्ष मंडित सुरंग मिरवत साहित्य ऐसे शर सुटता अपार भेदले श्रोतयांचे अंतर डोलविले तेणे शिर सुखोर्मीचे निभरे वैर भाव नसता किंचित हे आनंदाचे युद्ध होत श्रोत्यांचा आणि वक्त्याचा संवाद हा किंचितही वैरभाव किंवा मत्सर न घडता झाला पाहिजे। वक्ता हा अनुभूतीचा पाहिजे आणि श्रोता प्रश्नकर्ता हा प्रामाणिक पाहिजे जिज्ञासू पाहिजे आणि लाभार्थी पाहिजे। त्यांचं जी प्रश्नोत्तरांची देवघेव होते त्याला श्रीधर स्वामीजींनी आनंदाचं युद्ध असं म्हटलेलं आहे। निष्कपट श्रोता पुसत निरभिमान वक्ता बोलत शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणती पंडित विवेकी देवभक्तांचा अनुवाद तेथे काय आहे वैर संबंध की गुरुशिष्यांचा संवाद आनंदयुक्त शब्दांचा असोत ह्या बहुत युक्ती चातुर्य सिंधू मंथन पद्धती चातुर्य हीच साहित्यरूपी सागराचं मंथन करण्याची जणू युक्ती असावी वर्म जाणीजे पंडिती चातुर्य रीती कळाजा कवीची घडामोडी बहुत युक्ती सागरींची रत्ने काढित एक गव्हांचे प्रकार बहुत करी जैसी सुगरिणी एके मृत्तिकेचे घट अपार एका तंतुचे पट विचित्र एक हेम बहुत अलंकार हाटक घडणार करी जैसा एके काष्ठी शिल्पकार युक्ती दाखवी अपार तैसा जो कवी चतुर शब्द साहित्य विवरी पई असो हे चातुर्य करणे बोलावे लागेले श्रोतया कारणे पुढे रघुनाथ कथा परिसणे श्रीधर चतुरा विनवी तसे मागील कथानुसंधान तृतीयाध्यायी निरूपण सांगितले हनुमंत जन्म कथन मूळ ग्रंथ आधारे सिंहावलोकने तत्वता श्रोती परिसिजे मागील कथा तिघी राण्या जाहल्या गर्भस्था कौसल्या सुमित्रा कैकई जैसा शुद्ध बीजेचा मृगांक दिवसेन दिवस कळा अधिक की पळोपळी चढे अर्क उदयाद्रीहूनी आकाशी जसा शुद्ध बीजेचा मृगांक म्हणजे द्वितीयचा शुक्ल द्वितीयचा चंद्र जसा कले कलेनी वाढतो किंवा प्रत्येक पळोपळी म्हणजे प्रत्येक थोड्या काळानी उदयापासून पूर्वेकडून सूर्य जसा माथ्यावर यायला सुरुवात होते की करिता संत समागम दिवसेन दिवस वाढे प्रेम संतांच्या सहवासात गेलं की दिवसेन दिवस प्रेमाची वृद्धी जशी होत जावी की औदार्ये करुनी परम कीर्ती वाढे सत्वर तैसे राणियांचे गर्भ वाढती तो वसिष्ठ बोले दशरथा प्रती राया धर्मशास्त्री ऐसी रीती डोहळे स्त्रियांसी पुसावे ऐसे बोलता ब्रह्मऋषी हर्ष वाटला रायासी नमोनी वसिष्ठ चरणासी राजेंद्र तेव्हा चालिला जैसा शचीचिया मंदिरात वृत्रासुर शत्रु प्रवेशत तैसाची अजपाळ सुत कैकई सदनी प्रवेशला पायस प्राशनाचे काळी कैकई होती रुसली म्हणून राजेंद्र येवेळी तिचे सदनी प्रवेशला किती लक्षात ठेवून पुरुषांना हे सगळं करायला लागतं दूती जाणविती स्वामिणी ते डोहळे पुसावया तुम्हा ते नृपती स्वये येतसे येथे सुमुहूर्त पाहून या सुंदरपणाचा अभिमान त्याही वरी कैकई गर्भिण जैसी अल्पविद्या गर्वपूर्ण तैसे येथे जाहले जैसी गारुडियांची विद्या किंचित परी ब्रीदे बांधिती बहुत किती बिरुद सगळा जगप्रसिद्ध ज्योतिषी आहे जादूगार आहे असं म्हणायला तो कमी करत नाही किंचित विद्या असली गारुड्यापाशी तरी देखील की निर्नासिक वाहत रूपाभिमान विशेष पई बिंदू मात्र विष वृश्चिका परी पुच्छाग्र सदा वरुते देखा पिंचवाची नांगी थोडस विष असतं पण जशी सतत वर असते किंचित ज्ञान होता महामूर्खा मग तो न गणी वाचस्पती ते खडाणे धेनुसी दुग्ध किंचित आटलेली गाय थोडस दूध परी लत्ता प्रहार दे बहुत अल्पोदके घट उचंबळत अंग भिजत वाहकाचे तैसे कैकईस जाहले तये वेळी प्रीतीने दशरथ आला जवळी आपण सेजेवरी निजली नाही धरिली मर्यादा स्त्री सेवक अपत्य दासी श्वान मरकट कुरुपियासी मर्यादा तुटता मग सकळासी ते अनिवार जाणणे म्हणून मर्यादा काही तेथ कैकई न धरी देखता दशरथ तिशी डोहळे पुसे नृपनाथ उभा समीप राहोनी, म्हणे कैकई बोल वचन तुझ जे आवडे मनातून, ते मी समस्त पुरवीन सत्य जाण प्रिय करे, मग काय बोले ते वेळी तुम्ही काय पुरवाल डोहळे, माझे मनींचे जे सोहळे ते पूर्ण करता दिसेना, मग बोले अजनंदन तुझ कारणे वेचीन प्राण, परी तुझे डोहळे पुरवीन सत्य जाण सुकुमारे, आणि तसंच करायला लागला। जेव्हा कैकेयीची इच्छा पूर्ण झाली तेव्हा दशरथाला प्राण वेचावे लागले। मग ती म्हणे जी नृपवरा डोहळे हेची माझे अवधारा, कौसल्या सुमित्रेची या कुमरा दिगंतरा दवडावे, जन्म झाला नाही तरी द्वेष किती असेल बघा, पाठवावे दूर कानना त्यांचा समाचार पुन्हा कळेना, आमुचे वर्तमान त्यांची या करणा सहसाही न जावे, राज्य द्यावे माझी या पुत्रा हेची डोहळे होती राजेंद्रा, तुम्ही म्हणाल अधर्म खरा तो दोष मजवरी घालीजे, मज निंदितील जो जो लोक तो वाटेल परम सुख, समस्त जना व्हावे दुःख हेच मजला आवडे। काय करायचं बघा, ऐसे कैकई वदेते अवसरी, ऐकता नृप खोचला अंतरी, की काळीजी घातली सुरी की अंगावरी चपळा पडे, वचन नभे ते केवळ दुःख वल्लीचे श्रेष्ठ फळ, की संचरले हळाहळ हृदयी वाटे दशरथा, वाटे पर्वत कोसळला की काळ सर्प जिव्हारी झोंबला, की तप्त शस्त्र घाय पडिला अंगावरी अकस्मात, कैकई वचन कलशोद्भव पूर्ण प्राशिले आयुष्य सागर जीवन, राव घाबरा होय जैसा चतुरानन वेद हरण केले तेव्हा, परम खेद पावला नृपवर तीस नेदीच प्रत्युत्तर, मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता जाहला, संसार तापे जे संतप्त ते संत समागमे जैसे निवत, सुमित्रेचा संघ हा संत संघासारखा होता असं श्रीधर स्वामीजींनी लिहिलंय। तैसाची राजा दशरथ सुमित्रा सदनी सुखावला, तिचे नाव सुमित्रा सती नामा ऐशीच आहे रीती, वरकड नावे जी ठेविती ती तो व्यर्थची जाणीचे, नाव ठेविले उदार करण आडकावे चिता जाय प्राण, बृहस्पती नाम जा लागून धडवचन बोलता न ये, कमल नयन नाम विशेष परी दोही डोळ्या वाढले वडस, क्षीर सिंधू नाम पुत्रास परी तक्र तयासी मिळेना, नाव ठेविले पंचानन परी जंबुक देखता पळे उठोन, जन्म गेला मागता कोरान सार्वभौम नाम तयाते, नाम ठेविले जया मदन तो निर्नासिक कुलक्षण, तैसी सुमित्रा नव्हे पूर्ण करणी नामासारी की, सुमित्रा म्हणजे मैत्री करायला योग्य सन्मित्र, अडचणीमध्ये सहाय्य करणारी जिची मैत्री कल्याणकारी असेल अशी। नृप आला ऐकता करणी समोर आली, हंस गामिनी दशरथाची ये चरणी मस्तक ठेवी सद्भावे, स्त्रियास देवतो आपुला नाथ पुत्रासी माता पिता सत्य शिष्यासी गुरु दैवत गृहस्थासी दैवत अतिथि पै म्हणोनी सुमित्रेने अजनंदन पूजिला षोडशोपचारे करून उभी ठाकली कर जोडून अधो वदन सलज्ज कई कई डोहळ्यांचे दुःख प्रबळ राव विसरला हो सकळ जैसा बोध ठसावता निर्मळ तमजाळ वितुळे पै राजा म्हणे सुमित्रेसी काय डोहळे होता ती मानसी ते मज सांग निश्चयसी कुरंग नेत्रे सुमित्रे मग किंचित हास्य करून बोले सलज्ज अधो वदन जे ऐकता सुख संपन्न अजनंदन होय पई म्हणे हेच आवडी बहु अस कौसल्या गर्भी जगन्निवास अवतरेल जो आदि पुरुष जगत वंद्य जगदात्मा त्याची अहोरात्र सेवा बरवी वाटे मम पुत्रेची करावी जाणीव शहाणीव आघवी उवाळावी तयावरून सेवे परते थोर साधन मम पुत्रासी न माने आन आपुले अंगाचे हंतरुण ज्येष्ठ सेवना लागी करू त्रिभुवन राज्य तृणा समान त्याहुनी अधिक ज्येष्ठ भजन चारी मुक्ती वाटती गौण ज्येष्ठ सेवे पुढे पई सुधारस त्यजोनी निर्मळ कोणास आवडेल हळाहळ उत्तम सांडुनी तांदूळ सिकता का हो सिजवावी त्यजोनी सुंदर राय केळे कोण भक्षील अर्क फळे कल्पद्रुमी जो विहंगम खेळे तो नातळे बाभुळेसी मानस सरोवरींचा हंस पाही तो कदान राहे उलूक गृही बुडी दिधली क्षीराब्धी डोही दग्धवन नावडे तया नंदनवनीचा भ्रमर कदा काळी अर्क पुष्पी रुंजी न घाली जेणे इंद्र भवनी निद्रा केली खदिरांगारी न निजे तो रंभेतुल्य जाया चांगली सांडूनी प्रेत कोण जवळ कवळी तैसी भजनी आवडी धरिली कदा विषयी न रमे तो म्हणोनी राजचक्र चुडामणी माझी ज्येष्ठ माझी आवडी ज्येष्ठ भजनी ऐसे सुमित्रेचे शब्द करणी आकर्णिले दशरथे वाटे अमृत प्राशन केले की त्रिभुवन राज्य हातासी आले तैसे नृपाचे मन संतोषले आलिंगिले सुमित्रेसी म्हणे ऐक सुकुमारे राजसे चंपक कळीके परम डोळसे तुआ डोहळे इच्छिले जे मानसे ते मी सर्वस्वे पुरवीन नाना भूषणे अलंकार ओवाळी तिजवरून नृपवर दाने देवविली अपार सुमित्रे हाती याचका या उपरी ज्येष्ठ राणी कौसल्या नामे ज्ञान खाणी जे पुराण पुरुषाची जननी ख्याती त्रिभुवनी जियेची जे परब्रह्मरसाची मूस की निज प्रकाश रत्न मांदुस क्षीराब्धीजा हृदय विलास जिणे अंतरी साठविला। जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर ज्याचे आज्ञाधारक विधि सचिवर हृदयी ध्याय अपर्णावर कौसल्या उदर निवासी जो असो कौसल्येचे मंदिरी प्रवेशता जाहला श्रावणारी सेवक राहविले बाहेरी द्वार मर्यादा धरोनिया कौसल्या ज्ञान कळा परम तीस अंतर्बाह्य व्यापला राम चराचर अवघे परब्रह्म न दिसे विषम कदाही सांडोनी जागृती सुषुप्ती स्वप्न नयनी ल्याली ज्ञानांजन चराचर अवघे निरंजन रूप दिसे कौसल्या दशरथ प्रवेशोनी अंतरी पाहे स्थूळ ओसरीवरी मग सूक्ष्म देह माज घरी न दिसे कदा कौसल्या कारण कोठडीत पाहे सादर तव तेथे अवघा अंधार मग महाकारण उपरी थोर त्यावरी नृप चढिन्नला तेथे ही न दिसे कौसल्या सती मग चकित पाहे नृपती जिचे उदरी साठवला जगतपती तिची स्थिती कळेना मग परात पर परसात प्रवेशता होय होत अजपाळ सुत तो ती बैसली समाधिस्थ निर्विकल्प वृक्षातळी अंतरी दृष्टी मुरडली वरदळ स्वनाम विसरली ब्रह्मानंद रूप जाहली न चाले बोली द्वैताची जैसा परम सतेज मित्र तेथे डाग न लागे अणुमात्र स्वरूपी पहुडता योगेश्वर ज्ञान राहे ऐलीकडे कल्पांत विजूस मशक गिळी पिपीलिका मेरू कक्षेसी घाली धेनुवत्स मृगेंद्रा आकळी एखादे वेळे घडेल हे कल्पांचा प्रळय करू शकेल अशा विजेला एक वेळ माशी गिळून टाकेल एक वेळ मुंगी मेरू ओलांडून जाईल गायीचं वत्स हा सिंहाला भारी पडेल एक वेळ एखादे वेळे घडेल हे परिचतुरा विश्वरूपावरी दृष्टांत न चाले निर्धारी पण कौसल्याची जी स्थिती होती त्याचा दृष्टांत देणं कठीण आहे श्रोत्रियांचे यज्ञशाळे भितरी कोठे महारी प्रवेशेल वडवा नळा पुढे कर्पूर जाण की जलनिधी माझी लवण तैशी बुद्धी आणि मन स्वसुखावरी विराले असो स्वानंद सागरात कौसल्या पूर्ण समाधीस्थ उभा ठाकला दशरथ पाहे तटस्थ उगाची कौसल्या स्वस्वरूपी लीन हे दशरथासी नैणवे खूण म्हणे हे रुसली संपूर्ण तरीच वचन न बोले म्हणून राजचक्र चूडामणी कौसल्ये जवळ स्वये बैसोनी स्नेहे तीस हृदयी धरुनी समाधान करीतसे परीते न उघडी नयन नाही शरीराचे भान मी स्त्री पुरुष स्मरण गेली विसरोन कौसल्या अलंकार कैचे एक सुवर्ण तरंग लटके अवघे जीवन तैसे विश्व नाही एक रघुनंदन आनंद घन विस्तारला, ऐसी कौसल्याची स्थिती जाहली, राजा म्हणे हे झडपिली की महद्भूते पूर्ण घेरिली, ओळखी मोडली इयेची, राजा म्हणे देव ऋषी सिद्ध इही दिधला आशीर्वाद, की पोटा येईल ब्रह्मानंद आदि पुरुष शरीर। आदि पुरुष श्री राम ऐकता राम नामस्मरण कौसल्येने उघडिले नयन, तो जगदाभास संपूर्ण रघुनंदन रूप दिसे। राजा म्हणे हो नितंबिनी कुरंग नेत्रे गज गामिनी, काय जे आवडी असेल मनी डोहळे पुरवीन सर्वते, भ्रमटाकी बोले वचन तो कौसल्या बोले गरजोन। मी जगदात्मा रघुनंदन कैचे अज्ञान मजपासी, स्थूळ लिंग आणि कारण याहून माझे रूप भिन्न, महाकारण हे निरसून आत्मा राम वेगळा मी। द्वैताद्वैत महाद्वैत याहून वेगळा मी अतीत, द्वैत म्हणजे भक्त आणि भगवंत, अद्वैत म्हणजे एकच ब्रह्मस्थिती, आणि महाद्वैत म्हणजे प्रकृती पुरुष स्थिती। याहून वेगळा मी अतीत, सच्चिदानंद शब्द जेथ खुंटोनिया राहिला, जीव शिव दोन्ही पक्ष, जीव म्हणजे उपाधी सहित असणारा पण आत्मा, पण सोपाधिक आत्मा, शिव म्हणजे निरुपाधिक परमात्मा। जीव शिव दोन्ही पक्ष, ध्याता ध्यान लय लक्ष, या वेगळा मी सर्व साक्ष, अचिंत्य अलक्ष श्रीराम। कशी कौसल्याची स्थिती झालेली होती। आपण एक भजन हेमाताई सांगेल तिच्या पाठोपाठ आपण म्हणूया आणि मग पुढची पोथी मी वाचेन। राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा।
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा,
राम जीविता विसावा,
राम जीविता विसावा,
राम जीविता विसावा,
राम जीविता विसावा,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा,
कल्याणाचे जे कल्याण,
कल्याणाचे जे कल्याण,
कल्याणाचे जे कल्याण,
कल्याणाचे जे कल्याण
रघुरायाचे गुण गान
रघुरायाचे गुण गान
रघुरायाचे गुण गान
रघुरायाचे गुण गान
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम जीविता विसावा
राम जीविता विसावा
राम जीविता विसावा
राम जीविता विसावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
मंगळाचे जे मंगळ मंगळाचे जे मंगळ राम कौसल्येचा बाळ राम कौसल्येचा बाळ राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम जीविता विसावा राम जीविता विसावा
राम जीविता विसावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम कैवल्याचा दानी
राम कैवल्याचा दानी
राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी
रामदास
रामदास अभिमानी
रामदास अभिमानी
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा राम जीविता विसावा
राम
जीविता विसावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा
राजा म्हणे कौसल्ये ऐके मी कोण आहे मज ओळखे डोहळे पुसावया महासुखे तुझ जवळी बैसलो येरी म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे सर्व गेले आटोन नाही स्त्री पुरुष नपुसकपण मी तू पण तेथे कैसे नृप म्हणे हे महद्भूते घेरेली ओळखी सर्व मोडली मग पुसे गोष्ट मागली धाकुटपणींची तियेते राजा म्हणे शशांक वदने गुणसरिते पद्मनयने वरहाड बुडवोनी तुझ रावणे नेले होते आठवते की शत्रुचे नाम ऐकता करणी हाक फोडिली भुजा पिटोनी म्हणे धनुष्य बाण दे आणोनी टाकीन छेदोनी दाही शिरे त्राटिका मारुनी आधी ऋषियाग पाववीन सिद्धी महाराक्षस वधोनी युद्धी गाधी तनय तोषवीन खरण दूषण त्यांना मारून युद्धामध्ये विश्वामित्रांना तोष देईन शिवचाप परम प्रचंड मोडूनी करीन दुखंड माझी ज्ञानशक्ती जे अखंडपणे जिंकोनी आणीन ते सीतामाई जेणे निक्षत्री केली अवनी पूर्ण त्याचा गर्व हरीन मी न लागता क्षण एक पत्नी व्रत रघुनंदन पितृवचन पाळीन मी मी सेवीन घोर विपिन परिवारेसी त्रिशिरा खर दूषण क्षणमात्रे टाकीन वधोन अग्नी तृण जाळी जेवी रिसा वानरा हाती लंका घालीन पालथी माझा वज्रदेही मारुती परम पुरुषार्थी महावीर क्षणे जाळील राक्षस नगर शत्रूंची शिरे छेदीन अपार पाषाणी पालाणोनी समुद्र लंकापुर घेईन मी कौसल्या हाक फोडी दारुण लंके पुढे माजवील रण महाढिसाळ कुंभकर्ण टाकीन छेदून क्षणार्धे सह परिवारे वधोनी दशशीर बंदींचे सोडवीन सुरवर माझा बिभीषण प्रिय कर छत्रधरीन तयावरी स्वपदी स्थापोनी निजभक्त मी अयोध्येसी येईन रघुनाथ आधी व्याधी जरा मृत्य याविरहित करीन प्रजा स्त्री पुरुष नपुसक भेद याग वेगळा मी ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध निष्कलंक अभेद पई मी प्रळय काळासी शासन करता आदि मायेचा निज भरता करता हरता पाळिता मज परता नसेची मी अज अजित सर्वेश्वर मीच नटलो चराचर धरोनी नाना अवतार मी मज माझी सामावे ऐसे ऐकता दशरथ म्हणे हे भूते घेरिली यथार्थ फाटा फुटलासे बहुत बडबडत भलतेची पंचाक्षरी आणा पाचारून महाराज सद्गुरु ज्ञान घन जो सरसी जोद्भव नंदन बोलावून आणावेगी ब्रह्मदेवाचे पुत्र वसिष्ठ जेणे दर्भावरी धरिली अवनी कमंडलू ठेविला सूर्यासनी इंद्रसभेसी नेला वासरमणी अद्भुत करणी जयाची वसिष्ठ आला धावोन राजा दृढधरी चरण म्हणे कौसल्ये सारिखे निधान भूते संपूर्ण ग्रासिले म्या याग केला सायासी की पुत्र होईल कौसल्येसी तो मध्येच हे विवशी उठली ऋषी काय करू मग म्हणे ब्रह्मसुत इचा पोटा येईल रघुनाथ तीस गोष्टी हे विपरीत कालत्रयी घडेना अंधकुपी पडेल तरणी कोरान्न मागेल चिंतामणी, सुधारस गेला कडवटोनी हे कालत्रयी घडेना, क्षुधेने पिडेला क्षीरसागर, सुरतरुसी येईल दरिद्र, तीव्र तपेल रोहिणीवर हे कालत्रयी घडेना, अंधत्व आले अग्निनेत्री ताम्रनाणे मागे कनकाद्री, अंत्यजनांदेल श्रोत्रिय मंदिरी हे कालत्रयी घडेना, असो वसिष्ठ कौसल्ये जवळी येऊन विलोकी तये वेळी, तवती श्रीराम रूप जाहली अंतरबाह्य समूळ, न दिसे स्त्रियेची आकृती, धनुष्यबाण घेऊनी हाती आकर्ण नयन विराजती, देखे मूर्ती जगद्वंद्य मूर्ती पाहता आनंद घन, सगदगत जाहला ब्रह्मनंदन, अष्टभाव दाटले पूर्ण गेला विसरोनी देहभाव, वसिष्ठ कौसल्याते अवसरी मुराली ब्रह्मानंद सागरी, दशरथ परम अंतरी घाबरा जाहला नेणोनिया, वसिष्ठा सारिखा महामुनी भूते झडपिला ये क्षणी, या भूताची करिता झाडणी कोणी त्रिभुवनी दिसेना, मी हतभाग्य संपूर्ण मज कैचे पुत्र संतान, कौसल्या ही गेली झडपोन ब्रह्मानंदे मूर्छित, निरपराध वधिला श्रावण तेणे हे दुःख दारुण, ऐसा तो महाराज अजनंदन जळाला पूर्ण अंतरी, तो स्वानंद लहरी जिरवून वसिष्ठे उघडिले नयन, राजा धावोन धरी चरण आनंद न माये अंतरी, रायासी कैसी परी जाहली की पुरी बुडता नौका आली, अंधकुपी पडता तात्काळी हस्त सूर्य दिधला, संप सर्प डंखिता गरुड धावे, गजे कोंडिता केसरी पावे की क्षुधिता पुढे हेलावे क्षीरसागर येऊनी, की वणव्यात जळता वरुषे घन की हुडहुडी भरता धडके कृशान, की दारिद्रे पीडिता लक्ष्मी आपण घरी येऊन बैसली, ऐसा आनंदला राजा दशरथ म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ, मज नवल हे वाटत तुझही भूते झडपिले, आम्ही अत्यंत भाग्यहीन कैसे देखो पुत्र संतान, मग हासिन्नला ब्रह्मनंदन काय गरजोन बोलत, जो नील ग्रीव हृदय रत्न जो कमलोद्भवाचे देवतार्चन, सनकादिक करोनी यत्न, हृदय संबळित वाहती तो वैकुंठ पुरविलासी, आला कौसल्येच्या गर्भासी मारुनी सकळ दुष्टासी, देव सोडवील बंदींचे जे जे कौसल्या बोलिली सत्य, तितुके होईल यथार्थ तुझ होतील चार सुत सत्य वचनार्थ राजेंद्रा, शंख चक्र शेष नारायण चतुर्धा रूपे प्रगटेल जगत जीवन, ज्याची कथा ऐकता पापी जन उद्धरोनी तरतील, माध्यांना येईल चंड किरण पुष्य नक्षत्र साधून, अवतरेल रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु, ऐसी वसिष्ठांची वचने की स्वानंद नभींची उडुगणे, की सत्य वैरा गरींची रत्ने निवडोनी दिधली दशरथा, तेणे कर्णद्वारे त्वरित साठविली हृदय संदुकेत, धावोनी गुरुचे पाय धरित म्हणे कृतार्थ जाहलो मी, असो भरलिया नवमास प्रसूती समय कौसल्येस, कवण ऋतु कवण दिवस सावकाश ऐकाते, वसंत ऋतु चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी दिवस, सूर्यवंशी जगन्निवास सूर्यवासरी जन्मला, माध्यान्ना आला चंड किरण, पुष्य नक्षत्र साधून अवतरला रघुनंदन, पूर्ण ब्रह्म जगद्गुरु। श्री राम केवळ परब्रह्म, त्यासी जाहला म्हणता जन्म, संत हासतील परम तत्वज्ञान वेत्ते जे, ज्याची लीला ऐकता अपार, खंडे जन्म मृत्यू दुर्धर, त्या रामासी जन्म संसार काळत्रयी घडेना। दाबिली लौकिक करणी की कौसल्या, जाहली गर्भिणी तो ब्रह्मानंद मोक्षदानी, जन्म कर्म त्या कैसे, क्षीरसागरी हुनी नारायण, येऊनी अयोध्येसी जाहला सगुण, शेष लक्ष्मी सहित जगत जीवन, तैसाची तेथे संचरला जो अनंत कल्याणदायक, अज अजित निष्कलंक, भक्त तारा वयासी देख, जगन्नायक अवतरला, देव करीती जय जयकार, म्हणती आता अवतरेल हा रघुवीर, करोनी राक्षस संहार, बंध मुक्त करील आम्हा, असो अयोध्यापुरी निराळी, विमानांची दाटी जाहली, दुंदुफींची घाई लागली, पुष्पे वर्षिती अपार, असो ते कौसल्या सती बैसली असता एकांती, तो अष्टवरुषांची मूर्ती सन्मुख देखे अकस्मात, निमासुर वदन सुंदर लावण्ययुक्त, तेजे भरले निज मंदिर, ज्या तेजासी शशीमित्र लोपोनी जाती विलोकिता, पदकमल मकरंद सेवना भ्रमरी जाहली क्षीराब्धी कन्या, कदाही न विसंबे चरणा कृपण धना लागी जैसा, संध्या राग अरुण बालार्क दिव्यरत्नांचे काढिले रंग देख, तळवे तैसे सुरेख श्री रामाचे वाटती, चंद्र क्षय रोगे कष्टी होनी, निजांगाची दश शकले करोनी, सुरवाडला रामचरणी स्वानंद धणी घेतसे, रमापदी रंगली दिवस निशी, तो बंधू पाहुणा आला शशी, तोही राहिला अक्षय भावयासी न वजावयाची माघारा, ध्वज वज्रांकुश पद्म ऊर्ध्व रेखा चक्रादी चिन्हे उत्तम, याचा अर्थ ऐकता परम सुख होय भक्तासी, सर्व शुभ चिन्ह रामचंद्रांच्या पायावर आणि हातावर होती, ध्वज वज्र अंकुश पद्म सगळ्या रेषा ऊर्ध्वगामी चक्र, सात्विक प्रेमळासी देखा ऊर्ध्व संकेत दावी ऊर्ध्व रेखा सत्यशील धार्मिका भाविका ऊर्ध्व पंथ दावीती विद्या मदे मत्त गज एक भाग्य मदे डुलती सहज त्यासी आकर्षावया सहज अंकुश पायी झळकतसे पायी झळके दिव्य पद्म ते पद्मेचे राहते धाम ते जगमाऊली सप्रेम तिये पदी सुरवाडली अहंकार जड पर्वत शरणागता बाधक यथार्थ तो फोडावया लागी तळपत वज्रपायी रामाचा भवसागर तरावया गहन जहाज अद्भुत रामचरण त्यावरी ध्वज विराजमान रात्रंदिन तळपतसे काम क्रोध दुर्धर असुर त्यांचे छेदावया शिर देदीप्यमान दिव्य चक्र श्री राम तळवा झळकतसे मळरहित प्रपद सुंदर घोटा घोटी व त्रिकोण यंत्राकार इंद्रनील उपमा साचार न पुरती कठिन म्हणोनिया पदतले आरक्त साजिरी वसे तेथे सरसिजोद्भव कुमरी ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती विश्रांती घ्यावया अहोरात्री रामचरणी रंगली हो किती पापे हरावी दिवस रजनी म्हणोनी श्रमली जन्नू नंदिनी गंगा शुभ्रवाकी होऊनी रामचरणी विराजे मांड्या सुकुमार सावळिया तेथे सुरवाडली मित्रतनया सूर्यकन्या म्हणजे यमुना की यमानुजा अपवाद चुकवावया यमाची बहीण हा एक प्रकारचा दुष्कीर्तीचा अपवाद चुकवण्यासाठी म्हणून यमुना महदाश्रय धरियेला ऐशी रामपदी त्रिवेणी साचार प्रयाग तीर्थ राज पावन थोर प्रेमे माघमासी सभाग्य नर प्रातस्नानासी धावती भक्त मुमुक्षु साधक संत हेची राजहंस विराजित वाकीवरी रत्ने तळपत तेची तपस्वी तपताती चरण ध्वज झळके स्पष्ट तोच जाणीजे अक्षयवट जेथे सनकादिक वरिष्ठ क्षेत्र संन्यासी जाहले प्रयागी मोक्ष देह त्यागिता येथे मोक्ष श्रवण करिता देही असता विदेहता येत हाता भक्तांच्या त्या प्रयागी कष्ट बहुत येता जाता भोगिती अमित हा प्रयाग ध्यानी अकस्मात प्रगटे सत्य भक्तांच्या तोडर वाकी नेपुरे असुरावरी गरजती गजरे वाटे नभगाळोनी एकसरे पोटर्या जानू ओतिल्या की सरळ कर्दळीचे स्तंभ की गरुड पाचूचे उगवले कोंभ की इंद्र नीळ गाळोनी सुप्रभ जानू जंघा ओतिल्या मिळाल्या सहस्र चपळा तैसा कासे झळके पितांबर पिवळा वरी तळपे कटी मेखळा पाहता डोळा आल्हाद कटी मेखळेवरी महामणी की पंक्ती बैसले वासरमणी दाहकत्व सांडूनी जघनी श्रीरामाचा लागले वेदांतींच्या श्रुती गहन अर्थ बोलती जेवी शोधून तैशा क्षुद्र घंटा ऋणझुण शब्द करीती रसाळ देखूनी कटी प्रदेश सुकुमार लाजोनी वना गेला मृगेंद्र वाटे त्या दुःखे स्व शरीर वाहन केले दुर्गेचे गंभीरावर्त नाभिस्थान जेथे जन्मला चतुरानन सत्वरजत तम गाळून त्रिवळी उदरावरी विराजे कौस्तुभ तेज अपार पाहता भुलली शशीमित्र गुणीओविली नक्षत्रे समग्र मुक्ताहार डोलती तेवी की त्या मुक्तांच्या माळा बहुत रघुपतीच्या गळा डोलत की मुक्तारूपे समस्त अनंत ब्रह्मांडे गुंफिली मुक्तामाळांचे तेज गहन परित्याचा पालटला वर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांगी रघुपतीचा नीळ गगनावरी सुंदर मंदाकिनी ओघ दिसे शुभ्र जैसा अम्लान सुमनहार श्यामतनुवरी शोभत न कोमय जणारा असा सुमनाचा फुलांचा हार रामचंद्रांच्या श्यामतनुवर शोभत होता. श्यामलांगी अति निर्मळ डोलेवरी वैजयंती माळ पुष्करी शक्र चाप सुढाळ सुरंग जैसे मिरवत की मेघी स्थिरावली क्षणप्रभा तैशी वैजयंतीची शोभा सहस्रमुखाच्या जिभा गुणवर्णिता शिणल्या हो अनंत भक्त हृदयी धरिले तरीच वक्षस्थळ रुंदावले ब्रह्मानंद मुरोनी वोतिले हृदयस्थान सत्यपई श्रीवत्स झळके सव्यांगी. डाव्या बाजूला भक्त वत्सल असणाऱ्या प्रभूंनी भृगूंची जी लाथ होती ती सांभाळून ठेवली, त्याचं चिन्ह सांभाळलं. श्री निकेतन वामभागी उटी शोभे श्यामलांगी कोण्या दृष्टांते ते ऐका. आपण इथं थोडं थांबू आणि सद्भक्त सौभाग्यवती मेधा गंधे अभंग म्हणेल. रामचंद्र मनमोहन नेत्र भरुनी पाही म काय हरी हरी. चालू केलंय.
रामचंद्र मनमोहन रामचंद्र मनमोहन नेत्र भरून पाहिन काय नेत्र भरून पाहिन काय रामचंद्र मनमोहन रामचंद्र मनमोहन सतत रमविजे मनास सतत रमविजे मनास त्यात सकल सुख निवास त्यात सकल सुख निवास सुधा धवल विमल हास सुधा धवल विमल हास अनुभवास येईल काय रामचंद्र मनमोहन रामचंद्र मनमोहन आई अंबे वसुंधरे क्षमा नाम धरि शिखरे मम मानस राजहंस मम मानस राजहंस पुनरपि मज देशील काय पुनरपि मज देशील काय रामचंद्र मनमोहन रामचंद्र मनमोहन जाऊ तरी कुणास शरण जाऊ तरी कुणास शरण करील कोण दुःख हरण करील कोण मदवरी हो न करुण, मदवरी हो न करुण, प्रभुचे चरण दाविल काय, प्रभुचे चरण दाविल काय, रामचंद्र मन मोहन, रामचंद्र मन मोहन, वदनी राम नयनी राम, वदनी राम नयनी राम, ध्यानी मनी एक राम, ध्यानी मनी एक राम, वृत्ति राम जाणील काय, वृत्ति राम जाणील काय, रामचंद्र मन मोहन, रामचंद्र मन मोहन, नेत्र भरून पाहिन काय, नेत्र भरून पाहिन काय, रामचंद्र मन मोहन, रामचंद्र मन मोहन।
मित्र कन्येवरी जान्हवी जळ, कि राका इंदू प्रभेने शोभे निराळ, कि दैदिप्य मणी इंद्र नीळ आवरण त्यावरी काश्मीराचे, कि हळाहळ जाहले अपार म्हणोनी धावेला कर्पूर गौर, चंदन रूपे तो प्राणमित्र श्यामलांगी जडला हो, तैसी उठी दिसे सुढाळ, कि चंद्रबिंब उकले निर्मळ, कि मुक्ता फळांचा गोळा बिढाळ, इंद्र निळा चर्चियेला, शंख चक्र धनुष्य बाण, चोहो हस्ती शोभायमान, हस्त कडागाचे तेजे करून उजळीत नभाते, क्षण प्रभेची चक्रे तळपती, तैशा मुद्रिका करी झळकती, किंवा औपासक यंत्रे रेखिती, तेची गती तेथे दिसे, प्रळयाग्नीने उघडिले नयन, तेवी कीर्ती मुखे परिपूर्ण, कि निष्कलंक रोहिणी रमण पदक हृदयी डोलतसे, कंबुकंठ अतिशोभत, नासिक सरळ सुकुमार बहुत, मंदस्मित वदन विराजत कोटी मन्मथ ओवाळीजे, विद्रुम वर्ण अधर सतेज, गुलाबी किंवा तांबूस वर्णाचे ओठ, माझी ओळीने झळकती द्विज दात, त्या तेजे शशी नक्षत्रे तेजपुंज झाकोळती पाहता, त्रैलोकींचा मेळवोनी आनंद, ओतिले रामाचे वदनारविंद मुख कमळ, आकर्ण नेत्र भ्रुकुटी, विशद धनुषाकृती शोभती, स्वानंद सरोवरींची कमल दले, तैसे आकर्ण नयन विकासले, त्या कृपा दृष्टीने निवाले, प्रेमळ जन सर्वही कुंडले तळपती मकराकार, कि जडले रवि रोहिणीवर, कि अंगिरा पुत्र भृगुपुत्र, विचार पुसती रामाते, कि वेद सागरींच्या रत्नज्योती, पूर्व उत्तर मीमांसा निश्चिती, कुंडल रूपे जाणविती अर्थविशेष स्वामी ते, श्री राम तनु सुकुमार, तेणे शोभती अलंकार, पीतवर्ण टिळक सुंदर अनुपम्य रेखिला, सुवर्णोदक नदीचा पूर, नीळगिरी पाठारी निरंतर, तैसा टिळक सुंदर विशाळ भाळी झळक तसे, जैसा कल्पांतीचा दिनकर, तैसा मुकुट दिसे जाज्वल्य थोर, तेज तळप तसे अपार दिगंतरीही न समाये, दावाग्नीचा कल्लोळ भडकत, तैसे उत्तरीय वस्त्र रुळत, दशाप्रती मुक्ते झळकत, कृत्तिकापुंज जयापरी, ते परम तेजाळ क्षीरोदक, की शुभ्र यशा चढ़ले बिक शुभ्र श्वेत मृडानी नायक कर्पूरे करुनी उटिला की दिव्य रजत गट घड़ले की पारदे कैलास डवरिले की जाह्नवी तो ये ओपविले दिनकर नाथे स्वहस्ते सच्चिदानंद तनु सगुण असति कुसुमाभास पूर्ण त्याची रंगे करून नीलोत्पले राबविली नभासी चढ़ला तोच रंग त्याची प्रभेने रंगले मेघ इंद्र नीळ ही सुरंग त्याच प्रकाशे प्रकाशले तेथींचे सौंदर्य अद्भुत गरुड पाचूचे तेज दिसत मर्गजासी बीक चढ़त तनु सावळी देखोनी तो वैकुंठींचा वेल्हाळ सुंदर भक्त मदिरांगण मंदार कुरवंडी करून सांडावे साचार कोटी मकर ध्वज वरोनिया ब्रह्मांड फोडोनी बाहेरी अंगींचा सुवास धावतवरी लावण्यामृत सागर कैटभारी लीलावतारी साधक जो पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर लीला विग्रही श्रीधर वर हृदय रेखिला निरंतर निज भक्ति प्रेम भरे असो कौसल्या बोले ते अवसरी भक्त वत्सला मधु कैट भारी तू आता बाळवेश धरी माझे उदरी अवतरे लोक म्हणतील कौसल्या नंदन ऐसा होय तू मनमोहन अमल दल राजीव नयन हास्यवदन विलोकी सजल जलद वर्ण कोमल कौसल्ये पुढ़े जाहला बाळ तवते परम सुवेळ पुषार्क योग ते समयी जो क्षीर सागर वासी तमाल नीळ तो कौसल्ये पुढे जाहला बाळ चरणांगुष्ट धरोनी कोमळ मुख कमळी घालत असे भक्त चरणी लागले बहुत गोड गोड म्हणून वाखाणित या लागी गोडी रघुनाथ स्वये पाहत चाकोनी हरी हरी की स्वचरण गोडी सेवित भक्तासी लोभ लागावया बहुत म्हणून या कौसल्या सुत कौतुकार्थ दावी तसे पुत्र झाला कौसल्येस लागला वाद्यांचा एकची घोष सुरासहित सुराधीश जय जयकार नभी करीती सुमन संभारते अवसरी देववर्षती अयोध्येवरी दुंदुभी नाद अंबरी न समायेची ते धवा हळदी कुंकुमे ताट भरुनी विदोबिदी धावती सुवासिनी पावल्या कौसल्येच्या सदनी वेगे करोनी ते धवा मंगळ तुरांचा एकची नाद घरोघरी ब्रह्मानंद ते समयींचा आनंद भोगींद्र वर्णू शकेना आनंदला ब्रह्मनंदन चहूकडून धावले ब्राह्मण जैसा क्षीरसागर देखोन क्षुधार्थी वेगे पावती की महापर्वकाळ प्रगटला प्रयागासी धावे भक्तमेळा की गावा समीप परिस निघाला दुर्बळ धावती लोह घेऊन की तृषाक्रांत गोभार सकळी धावती जैसे गंगाजळी की वृक्ष दाटले देखोनी फळी विहंगम जैसे झेपावती तैसी ब्राह्मणांची ते काळी दाटी जाहली राजाजवळी पुत्र मुख पहावया ते वेळी दशरथ राव चालीला दशरथ म्हणे याचकासी जे जे इच्छा असेल मानसी ते ते मागा मजपासी येच समयी देईन भांडारे फोडिली बहुत याचकासी म्हणे दशरथ मोठा बांधोनी अमित आवडे तितुके न्याता समागमे घेऊन ब्राह्मण महाराज तो अजनंदन प्रवेशला आनंदे करून कौसल्या सदनी तेधवा दशरथे करोनी स्नान केल्या आधी पुण्याह वाचन पहावयासी पुत्र वदन राजाजवळी पातला श्रीराम वदन ते अवसरी न्याहाळिता तोषला अंतरी मधुबिंदू घालोनी मुखा भीतरी मधु कैट भारी तृप्त केला रामाचे जातक करी तेव्हा नृप नायक गो भूरत्ने असंख्य मगदेत याचकासी रत्नजडित सिंहासन त्यावरी माय बैसली श्री राम घेऊन मृगांक वर्ण चामरे जाण दोघी ढाळी ती दोहीकडे पीकपात्र धरुनी हाती समीप बैसे एक दूती कनकांबराची घेऊनी बुंथी बैसली सती कौसल्या भोवते वेष्ठिले विद्वज्जन त्यासी भूत भविष्य वर्तमान ज्ञान सात शते स्त्रिया धावोन येत्या जाहल्या दशरथाच्या जैशा केवळ विद्युल्लता तैशा अलंकार वस्त्र मंडिता पाळा कौसल्ये भोवता शोभला कैसा ते वेळी महामाया आदी भगवती ती भोवत्या मिळाल्या अनंत शक्ती की सूर्य चक्रासी वेष्ठिती किरणे जैसी तयापरी वसिष्ठ गुरु होऊनी पुढे विलोकी श्रीरामाचे रूपडे जे जन्म कर्म निवाडे ते राया पुढे सांगत म्हणे हा क्षीर सागर विहारी जन्मला कौसल्येचे उदरी निज जन तारावयासी निर्धारी अवतरला आदि पुरुष द्वादश वर्षे वर्षे यासी भरता एक द्विज येईल अवचिता प्रार्थोनिया दशरथा घेऊन यासी जाईल आरंभी सोडोनी एक बाण एक राक्षसी वधील दारुण गो ब्राह्मण मख प्रतिपाळण करील जाण पुत्र तुझा कृषान प्रवेशे शुष्क विपिनी तैसा जाळील राक्षस मखरक्षिणी पुढे चरण स्पर्शे करुनी एक ललना उद्धरील परम प्रचंड कोदंड ते स्वदंड बळे करील दुखंड एक पत्नी व्रत प्रचंड वीर होईल त्रिभुवनी महायोद्धा एक ब्राह्मण त्यास जिंकील न लागता क्षण बंधू सहित परतो न अयोध्येसी येईल राज्यी बैसता हा वरिष्ठ एक होईल महा अरिष्ठ नगर लोक पावतील कष्ट खेद उत्कट करीतील हा नरवीर पंचानन प्रेमे पाळील पितृवचन मग स्त्री समवेत कानन चतुर्दश वर्षे सेविल हा नसता आश्रमात एक राक्षस येईल अकस्मात याचे स्त्रियेस नईल सत्य षण्मास पर्यंत निर्धारे मग हा स्त्री शोधित अरण्यात वानर मिळती अकस्मात एक वानर उन्मत्त त्यास मारील न कळता ब्रह्मांड नाचविल नखागरी ऐसा एक वानर केसरी जाऊन समुद्र संभवपुरी महाप्रयत्न करील तो शुद्धी अणिता राघवेंद्र प्राशाणी पालनील समुद्र शरण येईल एक रजनीचर चिरंजीव त्यासी करील हा मारुनी राक्षसा सकळा सोडवील सुरांच्या बंदिशाळा मागुता येईल स्वस्थळा अयोध्यापुरा गजरेसी अकरा सहस्र संवत्सर राज्य करील हा राजेंद्र पुढे पुत्रासी युद्ध थोर करील कौतुके करून या शेवटी अयोध्या विमानी घालोनी नेऊ न ठेवील वैकुंठ भुवनी, ऐसे जातक ऐको न करणी राव दशरथ तोषला, स्तनपान करिता रघुन नंदन, पाहे वसिष्ठाकडे परतोन। की वाल्मीक भाष्य संपूर्ण कथिले येणे अवलीले, तो सुमित्रेसी जाहला पुत्र म्हणून धावता आले विप्र, क्षीरसागरुहुनी श्रीधर कौसल्ये मंदिरी पातला, तव तो भोगींद्र पाळती घेत शेष पाठीराका, पातला त्वरित सुमित्रेचे शेजे रिहत बाळदशा धरोनिया, सुमित्रा स्वप्न देखत की मज जाहला सुलक्षण सुत, सावध होऊनिया पाहत पुढे खेळत बाळक तो, ऐसा जन्मला सुमित्रा नंदन विप्रासहित दशरथ येऊन, तत्काळ केले पुण्याह वाचन जात कर्मादी सर्वही, कैकैस जाहले दोन कुमर ते विष्णूंचे शंख चक्र अवतार, परी ते कैसे जन्मले तो विचार कैकैस नेणवे, सुषुप्ती माझी कैकई निमग्न जैसा पंक गरते तो पाषाण, पुत्र येऊन दोघे जण दोहीकडे खेळता ती, दासी येऊन कैकई प्रती थापटोनी जागी करीती, दोघे पुत्र जन्मले निश्चिती, सावध होऊनी पाहे पा कैकई पाहे पुत्र मुख तो मित्र आणि मृगांक, तेवी दोघे खेळती बाळक देखता सुख वाटले, राये तेथेही येऊन अवलोकिले दोघे नंदन सुखी केले याचक जन, वस्त्राभरणे करून या बारा दिवस पर्यंत महोत्साव राव करीत, मंगळ तुरे गरजत रात्रंदिवस राजगृही, तेरावे दिवशी वसिष्ठ ऋषी नामकरण ठेवी चौघासी, कौसल्येचा राम तेजो राशी, जो वैकुंठवासी जगदात्मा, सुमित्रेचा नंदन त्याचे नाम ठेविले लक्ष्मण, जो कांद्रवेय कुलभूषण, नाग कुलाचा प्रमुख भूषण असणारा शेष अवतार, विष्णू शयन जावरी करी कैकईचे जेकासुत भरत शत्रुघ्न निश्चित, चौघे दाशरथी जगविख्यात, ऐका चरित्र तयांचे ज्यांची जन्म कर्म लीला ऐकता, पळ सुटे सर्व दुरिता जैसा महाप्रभंजन सुटता, जलद जाळ वितळे पै श्री राम कथा मानस सरोवर, तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर, साहित्य मुक्ते सुढाळ थोर सेवा निरंतर आदरे, श्री राम कथा सुधारस तुम्ही पंडित श्रोते त्रिदश, प्राशन करा सावकाश अति सुरस ग्रंथ हा, पुराण पुरुष परात्पर जो ब्रह्मानंद श्रीधरवर, अयोध्येत अवतरला साचार त्याचे चरित्र परिसा पुढे, स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर, सम्मत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर, चतुर्थाध्याय गोडहा श्री रामचंद्रार्पणमस्तु। हरि हरि राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता 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 राम 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 बोला राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। राजा रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु स्वामी रामदास महाराज की जय।